मलाखी अध्याय चार। पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे। सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील। तो येणारा दिवस त्यास जाळून टाकील। त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल। त्याच्या पंखांच्या ठाई आरोग्य असेल। तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल। तुम्ही दुष्टास तुडवाल, कारण मी हे करीन। त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। माझा सेवक मोशे याला सर्व इस्रायलासाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे अर्थात नियम व निर्णय यांचे स्मरण ठेवा। पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्यास तुम्हाकडे पाठवीन। तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील। मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न होवो।